कर्माचा प्रारंभ करण्याच्या भावनेचाही तो त्याग करतो. कर्माला हात घालताना आपण करता या भावनेचा त्याने त्याग केलेला असतो. म्हणून दरबार हा सर्वात विशिष्ट शब्द आहे. जर कर्माच्या आरंभाचा त्याग केला अर्थात कर्माचा आरंभ मी करतो आहे अशी त्याची भूमिका नसते, देह म्हणून मुली कर्म करतात अशी त्याची भूमिका असते. तो मध्ये मधल्या दशेमध्ये संकल्पानंतर प्रत्यक्ष कर्म करत असताना देखील कर्ता भावनेचा त्याग करेल. कर्माचा त्याग करायचा नसून मी करतो या भावनेचा त्याग करायचा आहे. अशा वेळेला कर्म केवळ घडलं इंद्रियांची कर्म इंद्रिय करतात, मनाची कर्म मन करतं, बुद्धीची कर्म बुद्धी करते आणि मी त्याच्यापासून अत्यंत वेगळा आहे अशी त्याची भावना असते. असं असल्यामुळं कर्ता भावनेचा त्याग त्याच्याही आधी कर्माच्या प्रेरणेचाच त्याग, मी करतो या प्रेरणेचा त्याग म्हणून कर्ता भावनेचा त्याग. त्यामुळं कर्म केवळ घडत आहे अशी वृत्ती आणि कर्म संपल्यानंतर फळाचाही त्याग एवढा करणं मोठा अर्थ सर्वारंभ परित्यागी या शब्दात दडलेला आहे. आरंभातच त्याग केल्यामुळे अंताचा देखील त्याग होईलच आणि ज्याचा आरंभ आणि अंत हे व्यर्थ आहे त्याचा मध्य देखील व्यर्थ आहे. त्यामुळे कर्म देखील नुसतं झालं. कर्म तर घडत आहे पण कर्म घडत असताना देखील ते नुसतंच झालं, त्याच्यामध्ये कर्ता मुळीच समाविष्ट नव्हता. हे जे लक्षण आहे विशिष्ट शब्दामुळे आपण एकदम चकित होतो. सर्वारंभ परित्याग कारण की भगवंतांनी याच्या आधी व्यस्त सर्व समारंभा काम संकल्प वर्जित आहात ज्ञानातील दत्त कर्मान तमाहू पंडित पुढा आहात असं सांगितलेलंच आहे. ज्यांचे सर्व समारंभ व्यस्त सर्व समारंभा म्हणजे मानसिक कर्म बौद्धिक कर्म चित्ताची कर्म प्रत्यक्ष इंद्रियाची कर्म कौटुंबिक सामाजिक राजकीय राष्ट्रीय सगळ्या प्रकारची कर्म याच्यात काम आणि संकल्प नसतातच अशा उंचीवर जाऊन भगवंताने सांगितलं यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिता. अशा वेळी जर काही होत असेल तर केवळ ज्ञान शिल्लक राहतं. आणि त्या ज्ञानामध्ये मध्ये कर्म ही गोष्ट देखील दग्ध होऊन जाते, शिल्लकच राहत नाही. शिल्लक राहत नाही याचा अर्थ कर्म तर घडतं पण करणाराच उपस्थित नाही अशा प्रकारे कर्म घडतं. करणाऱ्याने ठिकाणी मी करतो हा अबोधच नाही, त्याच्याऐवजी मी अत्यंत वेगळा उगा तटस्थ अशी त्याची भावना किंवा भूमिका असते. कर्माचे जे दोष आहेत ते दोष सर्वारंभ परित्यागी या भावनेमुळे त्याला चित्रत नाही. फलाचे देखील दोष त्याला चित्रत नाही कारण मी करतो हा दोषच त्यांनी नाकारलेला आहे, तो सर्वारंभ परित्याग. बाकीही जी लक्षणं आहेत ती लक्षणं अनेक वेळेला याच्या आधी जे द्वंद्वाचं वर्णन भगवंतांनी केलं तर तीच ही सगळी द्वंद्व आहे. सम दुःख सुख दुःख आणि सुख जरा समज झालेला आहे. समज झालेला आहे याचा अर्थ साथी सुख आणि दुःख याच्यासाठी कशाचीच निवड त्यांनी केलेली नाही. समदृष्टाश्मकांच्या मातीचं ढेकूळ अश्म दगड आणि कांचन सुवर्ण कशाच निवड त्यांनी केलेली नाही. त्याला दुःख प्राप्त होत, त्याला सुख प्राप्त होत, त्याला सुख होत नाही असं नाही, पण त्यांनी सुखाची निवड केलेली नाही. कशाची? एकाची निवड केली की त्याच्यात दुसरा हा आला असतो. जन्म भावनेची निवड केली की मृत्यू हा आला असतो. सुखाची निवड केली की दुःख हे आलं असतं. समदोषाश्मकांचा मातीचं ऋतू दगड आणि सोनं याला आर्थिक वर्तुळ असं म्हटलं. या आर्थिक वर्तुळामध्ये तो सापडला असं म्हटलं. स्वामीजी गोष्ट सांगायचे गोळा कुंभारांची गोष्ट. गोळा कुंभार त्यांच्या पत्नी आणि छोटी मुली असे जात असताना सोन्याचा दागिना आम्ही असं म्हणतात रस्त्यात पडलेली होती आणि गोळा कुंभार चाललेले होते. त्यांनी हळूच मागवळून पाहतात पत्नी आणि मुलगी येतात. मन जाणव मन आहे. एखाद्याला लोभ व्हायचा स्त्रियांना दागिन्यांचं तर खूप आकर्षण, म्हणून त्यांनी जागा जाता फारसं लक्षात येऊ न देता पत्नीच्या आणि मुलीच्या त्या मागणीवर थोडीशी माफी घातली आणि गोळाकडे भाग पुढे पाठोपाठ पत्नी आणि मुलगी चांदलेच होते. पुन्हा गेल्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी गोळा कुंभारांना पत्नीने विचारलं की इतकी वर्ष मी तुमच्या संगतीमध्ये आहे, तुमच्यासारखा जरी बोध म्हटला तरी तुम्हाला असं वाटलं का की मला या सोन्याचा मोह होईल, म्हणून तुम्ही त्या सोन्यावर माती ठरवून कुठं गेला होता. पण हे तुमची कंपनी आहे, हा त्या सोन्याचा मोह झाला नसता तर मुलीने असं विचारलं की बाबा मातीवर माती कशा प्रकारे करणे असं मुलीने विचारलं. बोधाची जी पातळी असते सोनं सोनं समजून बाजूला करणं, दगड दगड समजून बाजूला करणं आणि मातीचं ढेकूळ मातीचं ढेकूळ हे समजणं ही एक गोष्ट आहे. रामकृष्णांकडे एक मारवाडी आली आणि रामकृष्णांना म्हणाला की हे 100 रुपये मी तुम्हाला दान करण्यासाठी म्हणून आलेलो. रामकृष्ण म्हणाले की तुम्हाला पैशाचं काही नाही, तुम्हाला मी पैशापासून सुटू इच्छितो म्हणून मी हे तुम्हाला द्यायला आलो. तेव्हा रामकृष्ण म्हणाले की तू नाही ही गोष्ट करू नको, मला या गोष्टीमध्ये तू पाडू नको. मला उगीच अस्वस्थ पाहिजे. तर तो म्हणाला तुमच्यासारख्या महात्म्यांना आणि रुपयांपासून अस्वस्थता खरमटपणे अनुभवली नाही. तर ते म्हणाले मी अजून तितका पोचलेलो नाही. तो म्हणाला पण आता घरी घ्यायचं नाही हे ठरलेलं आहे. आता मी हे देण्यासाठी आणलेलं आहे, हे मी आता घरी नेणार नाही कोणत्याही पर्सन. याचं मी काय करू? तर रामकृष्ण म्हणाले सगळे टाकून घे. तर तो मारवाडी ते 100 रुपये घेऊन गंगेच्या काठावर गेला आणि खरं म्हणजे गंगेच्या काठावर जाऊन यायला जितका वेळ लागतो त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागला. जास्त वेळ लागल्यामुळं तो जेव्हा परत आला तेव्हा रामकृष्णांनी विचारलं की इतका वेळ का लागला? तर तो म्हणाला मोजून टाकले. ते म्हणाले अरे टाकायचेच होते तर मोजले कशाला? सगळे एका क्षणात टाकून द्यायचं आणि गोष्ट संपत होती. पण भजून कसं करता टाकायचं? खरं म्हणजे असं आहे की त्याग जरी असेल तरी देखील ज्यांनी आपल्या घराचा त्याग केला, ज्यांनी आपल्या झोपडीचा त्याग केला आणि ज्यांनी आपल्या राजवाड्याचा त्याग केला, त्यागाचा अंगाने जरी सगळं सारखं असं दिसत असलं, त्याग घडल्यानंतर सगळे सारखे, पण ज्यांनी राजवाड्याचा त्याग केला त्याचं जास्त होतं. बुद्धांचं कौतुक जास्त होतं. याचं कारण बुद्धाने राज्याचा त्याग केला. अवघडच गोष्ट आहे पण केला. बुद्धाने आपल्या तरुण पत्नीचा त्याग केला. अवघडच गोष्ट आहे पण केला. सगळ्यात अवघड गोष्ट म्हणजे बुद्धांना मुलगा झालेला होता आणि त्या मुलाचा देखील त्याच वेळेला बुद्धांनी त्याग केला. बुद्धांच्या आधी आणि बुद्धांच्या नंतर अशा घटना घडल्या नसतील असं नाही, पण त्यांचं नाव विषाणू राहिलेलं नाही. कारण त्याग देखील जितक्या मोठ्या संपत्तीचा त्याग केला त्याच्यावरून तो अधिक त्यागी असं जन्म अशी एक गोष्ट आहे की बुद्धांच्या जीवनामध्ये बुद्ध ज्ञान प्राप्त झाल्यानंतर काही वर्षांनी आपल्या घरी परत एकदा येऊन देतात अशी गोष्ट आहे. बुद्धांचा मुलगा मोठा झालेला बुद्ध पत्नीला भेटले. तेव्हा पत्नी म्हणाली की माझ्या जीवनात अशी गोष्ट झाली की मी कोणाच्याही जीवनात घडून आली. तुम्ही मला अतिशय नाजूक अशा क्षणी सोडून निघून गेला, पण तुमच्या मनामध्ये वैराग्य निर्माण झालं, तुमच्या मनामध्ये ज्ञान लागलं निर्माण झाली आणि तुम्ही गेला तर त्याचं कौतुक मलाही आहे. पण एवढी ज्ञान लालसा निर्माण झाली तुमच्या मनामध्ये आणि एवढं वैराग्य निर्माण झालं तर तुम्ही रात्री माझ्या डोळ्यात डोळे घालून तुम्ही पाहिलं का नाही आणि मला सांगितलं का? सांगून पण वापरायचं. तर गोष्टी म्हणाली की तू झोपलेले होतीस आणि तसंच त्यामध्ये योग्य ती म्हणाली पण तुम्हाला उठवता येत. बुद्ध म्हणाले तू उठली नसतेस. मी तुला जागी करू शकलो असतो पण तू जागी होऊ शकली नसतेस. आज तुला जशी जाग आली आहे ती तुझं सुलक्षण समान असत. आता जागी झालीस आणि तुम्ही म्हणतेस की मी तुम्हाला परवानगी दिली असती तर तुम्ही या मार्गावरून जा. ते दोघेही बुद्धांचे अनुयायी. सर्वदोषकाश्म कांचन हा ही गोष्ट अजूनच एक कठीण आहे. दुःख आणि सुख यांच्याबाबत तो स्वस्थ असतो. आत्म्याच्या ठिकाणी शुद्ध चिंतनेच्या ठिकाणी तो स्वस्थ असतो आणि तो निवड करत नाही. जे येईल ते स्वीकारतो, म्हणजे देहामध्ये बुद्धीला येईल ते मूळ स्वीकारतो, पण तो सुखही निवडत नाही आणि तो दुःखही निवडत नाही, तो दुरून पाहतो. तसंच तो हे आर्थिक द्वंद्व देखील निघून पाहतो. त्याच्या ठिकाणी याच्यातली कोणतीही गोष्ट असू शकते. याचा अर्थ तर कातळाचं जो अंतरूप असं मी त्याचं जीवन असू शकत किंवा ज्यांना राजांसारखा सुवर्णाचा पलंग देखील असू शकत पण तो स्वस्थ असतो स्वतःच्या ठिकाणी स्थिर असतो त्याची बुद्धी आत्म्यामध्ये रमलेली असते तो प्रतीक्षावान असा असतो आणि तो सर्वारंभ परित्यागी असतो. तुल्य प्रिया प्रियो धीरा तुल्य निंदात्म संस्कृती प्रिय आणि प्रिय हे एका स्थळामधून काळ कोरण्यासारख्याचे त्याला असतात आणि निंदा आणि आत्मनिंदा स्वतःची झालेली निंदा आणि स्वतःची झालेली स्तुती याबाबत देखील तुल्यच असतो समज असतो तसं मान आणि अपमान याच्याबद्दल देखील तो समान असतो आणि मित्र आणि शत्रू यांच्याबाबत देखील तो समान असतो. आपलं जीवन हे द्वंद्वामध्ये असतं आणि आपल्या चैतन्याला जीवचैतन्याला उभा आहे किंवा स्वातंत्र्य आहे की जीवचैतन्य कशाची त्यांनी निवड करेल त्याचं त्याला स्वातंत्र्य आहे तो निवड करू शकतो. हे जे निवडीचं स्वातंत्र्य आहे त्यामुळेच त्याला अबोधक होतो. तसंच यांच्यापासून समोर राहण्याचं देखील त्याला स्वातंत्र्य आहे. गुणातीत हा समत्व स्वीकारतो हे गुणातीताचं वैशिष्ट्य आहे. मित्र आणि शत्रू अशी कोणतीही गोष्ट नसते. मतभेदानंतर शत्रू मतैक्यानंतर मित्र होतो. मित्र आणि शत्रू किंवा पटत आणि पटत नाही हे जे द्वंद्व आहे हे द्वंद्व इकडचं तिकडं व्हायला वेळ लागत नाही. जेव्हा मित्रत्व स्वीकारतो तेव्हा कधी ना कधी तरी ते शत्रुत्वाकडे जाऊ शकत. किती लवकर न्यायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही जितके जवळ जाल अति जवळ जाल तितके लवकर दूर होता. कारण जवळ जाण्यात असं आहे की कोणाबरोबर दोष देखील लवकर पडत होता. तुम्ही एकमेकांशी जास्त मोकळ ढकल बोलता आणि कोणाला किती चालेल कोणाला किती चालणार नाही याचं भान निसरून जाण्याची शक्यता असते. कोणाच्या आत्मसन्मानाला मैत्री म्हणून धक्का बसेल सांगता येत आणि अशा वेळेला तो मनाने नाखुश होत होत एका दिवसाची गोष्ट नसते. अनेक घटना गोळा करत तो नको या भूमिकेवर येतो. आपल्याला वाटतं आपली निवड चुकली. आपल्याला वाटतं की अमुक व्यक्ती होती त्याच्याऐवजी वेगळी व्यक्ती असते तर असं झालं असतं. प्रत्येक व्यक्तीच्या बाबत हे घडेल याच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट जी समता आहे त्या समतेने दुसऱ्याच्या अंतःकरणामध्ये नेहमी आत्मभावाने पाहता यायला पाहिजे. आपलंही आत्मभान कायम पाहिजे आणि आपण आत्मभान कायम ठेवत असताना मित्र जर असतील आणि मैत्री जर असेल तर तितीक्षा पाहिजे. मैत्री शत्रुत्वाकडे त्याकरता जाते की तितीक्षा कमी पाहिजे सहन नाही करताय. तेव्हा एकाला सहन करता आलं नाही की मग तो कशा प्रकारची वर्तणूक प्रसृत करायला सुरुवात करतो ते दुसऱ्याला कळल्या खरीच राहत नाही आणि हळूहळू त्यांचे संबंध बिघडायला लागतात. हे सगळं द्वैत भावनेमुळं होत. आत्मस्थितीमध्ये सहसा असं घडणार नाही. घडलं तर दुसऱ्या बाजूने घडू शकेल. जो गुणातीत आहे त्याच्या बाजूने ते घडत नाही. त्याच्या बाजूने तसं घडण्याची कोणती शक्यता नसते. निंदा आणि स्तुती, प्रिय आणि अप्रिय, सुख आणि दुःख, शीत आणि उष्ण, सोनं आणि माती, मान आणि अपमान, शत्रू आणि मित्र, साधू आणि पापी, या सगळ्या आपल्या कल्पना आहेत. प्रत्यक्षात जर पाहायचं झालं तर कल्पना जर वाचलं चांगल्या आणि मैत्री केली तर मैत्री तुटत नाही. तिथं कल्पना आली की संशय, कल्पना आली की अनेक गोष्टी निर्माण होतात. आपण एखाद्याच्या बद्दल अनुकूल कल्पना करतो पण तसाच त्याचा स्वभाव असेल असं नाही. कल्पनेतूनच सगळं निर्माण झालेलं असतं. तो स्वस्थ असतो याचा अर्थ त्यांनी मनाचा त्याग केलेला असतो. तो व्यक्त असतो म्हणून स्वरूपामध्ये स्थित असताना देखील प्रथम द्रष्टा राहील लागतं आणि मग द्रष्ट्याला स्वरूपबोध होतो. द्रष्ट्याला स्वरूपबोध होतो आणि तो चांगला बोलला की मग तो आज्ञामध्ये राहतो तेव्हा त्याला अस्वस्थ असं म्हणतात. तरी वस्त्राची पाठी पाठी पोटी नाही सुता वाचून किरीटी ऐसे सूर्ये देखील चराचर मध्ये उभे. म्हणून सुख दुःखा सरीसे काटाळे आचर्य ऐसे ऋतू भक्ता जैसे हरीसे. वस्त्राच्या आत बाहेर सगळीकडे पाठी पोटी म्हणजे तुमच्या समोर असेल ते पोट असेल वस्त्राचं आणि मागची बाजू हात असेल. वस्त्राला पाठीपोट काही नाही पण तुमच्या समोर आणि पाठी माग नाही सुता वाचूनही केलेली सगळीकडे जसं सूत समानत्वाने भरलेलं आहे ऐसे सूर्य दिली अशा दृष्टीने त्याला चराचर मद्रूप दिसायला सुरुवात होते. चर आणि अवयव चर याचा अर्थ आपण सगळे प्राणी मात्र मुलं मात्र आणि अचर म्हणजे सगळं स्थावर जे आहे ते. हे सगळं परमात्म स्वरूप असे अशा त्याच्यात असा त्याच्या दृष्टीचा पक्का निश्चय केलेला असतो. म्हणून सुख दुःखा सरीसे काटाळे आचर्यायचे. तराजू सरसा तो काटाळे म्हणजे काटा आपण म्हणतो ना काट्यावर न्यायला पाहिजे, वजन काट्यावर न्यायला पाहिजे. तो तराजू जसं एक जाणतो की दोन्ही बाजू समान पाहिजे. असं करता करता तो कसाई काय नाव सुजन कसाई त्याला बोधवत झाला. तो म्हणाला की एवढंच मला माहितीये की जे आपण देऊन ते सम पाहिजे वजनाच्या वजनाच्या समप्रमाणात माल द्यायला पाहिजे. एवढंच मास विकून बोध झाला, समत्वाचा बोध झाला. म्हणून सुख दुःखा सरीसे काटाळे आचर्य ऐसे. सुख आणि दुःखाची अशीच ही वीण आहे, कल्पनेची वीण आहे सुख दुःखाची, ती अशीच असणार. तो चराचर मद्रूप पाहतो. रिपू भक्ता जैसे हरीचे जेने आणि भक्त आणि शत्रू हे जणू हरिणी हरीचं देणं आहे, हरीची जयंती आहे अशा पद्धतीने तो त्याच्याकडे पाहतो. ज्ञानेश्वर महाराजांनी हरीचं देणे असं म्हणून एकदम भक्तीचा स्पर्श केला. इतक्या उत्तम तत्वज्ञानाच्या विषयाने मला एकदम भक्तीचा स्पर्श आल्यावर किती बरं वाटत. जो शत्रू आहे आणि जो भक्त आहे, जो तुमच्या आवडीचा आहे, हे दोन्ही हरीने दिलेलं देणं आहे तुम्हाला. अशा पद्धतीने कुणा आचरण करतो. एरवी तरी सहज आहे सुख दुःख तैची सेवीचे, देह जरी देह जरी कोणीचे मासळून जरी देवरूपी जगामध्ये मासळून होऊन तुम्ही राहाल तेव्हाच आणि फक्त तेव्हाच सुख दुःख तैची सेवीचे, तेव्हा सुख दुःखाचं सेवन होणार. आता ते तव तेने सांडिले, आता देह जगामध्ये मासळी म्हणून त्यांनी सोडून दिलं आहे. स्वस्वरूपे जी मांडली आहे आणि स्वस्वरूपाच्या ठिकाणी एकरूप होऊन थांबला. सत्यांनी निवडले बीज द्यायचे, मळणी केल्यानंतर जसा भुसा बाजूला टाकून बीज केवळ स्वीकारावं तसं आता त्याच्या जीवनात त्याचं झालं. का ओघ सांडून गांग रिघोनी समुद्राचे आंग निस्तरली लगभग खळाळास. आपला प्रवाह सोडून गंगा जेव्हा समुद्राच्या अंगाशी धडते आणि एकरूप होऊन जाते, समुद्राच्या आत प्रवेश करते. रिघोनी समुद्राचे आंग निस्तरली लगभग खळाळास. आणि मग पुढं कुठलाही खळाळ कुठलाही प्रवाह दिसणार नाही. समुद्रात लाटा असतात पण खळाळांची लगबग नसते. समुद्रामध्ये देखील काही प्रवाह आहेत, उष्णतेमुळे निर्माण होतात असे. पण बऱ्याच प्रमाणात समुद्राची ही नैसर्गिकता आहे आणि जे काठावर लाटा दिसतात तर तो मुळीच प्रवाह नाही. वैज्ञानिक असं म्हणतात समुद्रामध्ये ज्या लाटा दिसतात आणि आपल्याला आपल्या बाजूने आपल्या पुढे पुढे येताना दिसतात तर त्या प्रवास मुळीच करत नाही. गुरुत्वाकर्षणाने तिथलं पाणी उंच होतं आणि खाली पडतं आणि त्याच्या पुढचं पाणी म्हणून उंच होतं आणि खाली पडतं. त्याच्या पुढचं पाणीही त्याचप्रमाणे उंच होतं आणि खाली पडतं आणि आपल्याला लाट पुढे येते असं वाटतं. शास्त्रज्ञ लाट मानत नाही. आपण जशी लाटेचा प्रवास मानतो तसं शास्त्रज्ञ मानत नाही. शास्त्रज्ञ असं म्हणतात की पाणी उंच जातं आणि खाली जातं आणि त्याच वेळेला त्याच्या पुढचं पाणी उंच जातं प्रभावामुळं गुरुत्वाकर्षणाच्या. आणि तो सलग प्रवाह उंच होऊन खाली जाणारा असा तुमच्याकडे झेपावर त्यामुळे पाणी वाहतंय असं वाटतं समुद्राचं. का ओघ सांडून गांग रिघोनी समुद्राचे आंग. पाणी उंच होतं आणि खड्ड्यात पडतं आणि ते आपण पुढचं पाणी उंच जातं आणि खड्ड्यात पडतं. भरतीच्या वेळेलाही हेच घडतं पण पुढे पुढे पाणी गेल्यासारखं वाटतं. ओटीच्या वेळेला मागं मागं खड्डा पडतो आणि पाणी मागं गेल्यासारखं वाटतं. काही प्रवास निश्चित घडतो पण तिथं ओघ नसतं. तेही आपण पाच जया वस्ती झाली का धनंजया. समुद्राच्या ठिकाणी जशी स्थिरता आहे तशी आपल्या ठिकाणी वस्ती झाल्यामुळं आपल्यामध्येच येऊन राहिल्यामुळं आत्मनी देव आत्मना हा कृष्णा असं झाल्यामुळं तया देही अपैसया सुख त्याची दुःख. त्याला देहाचं सुख आणि देहाचं दुःख हे एकसारखं होऊन जातं. रात्री तैसे पाहले हे धारणा जेवी एक झाले. रात्र आणि दिवस ही धारणा पृथ्वीवर आपण असल्यामुळं पृथ्वी फिरते म्हणून दिवस आणि रात्र या गोष्टी घडतात. समर्थ म्हणतात दिवस रजनीचे पारिमत, दिवस रजनीचे पारिपत्य हुआवया एक आदित्य. दिवस रजनीचे पारिपत्य व्हावया एक आदित्य तो ही म्हणता उर्वरित असे असे कार्य म्हणावे. सूर्यच नसेल तर दिवस कुठली आणि रात्र कुठली, दिवस कुठला आणि रात्र कुठली, आणि पृथ्वीच्या बाहेर गेल्यानंतरही दिवस आणि रात्र नाही, अखंड सूर्याचा प्रकाश तिथे येईलच. रात्री तैसे पाहले हे धारणा जे एक झाले, आत्माराम देही आतले द्वंद्व तैसे. त्या प्रकारे आत्माराम आपण राहून राहिलेला आहे, त्याला अशा प्रकारे द्वंद्व भावना ही दूर राहते. पैदिताचे अंगेशी साप रेशी उर्वशी देवी स्वरूप असता सरीशी देही द्वंद्व. शेणा सोमया विशेषणा म्हणून त्याच्या ठिकाणी लोष्ट याचा त्यांनी शेण असा ज्ञानेश्वर महाराजांनी अनुवाद करताना मातीच्या ढिगळ्यापेक्षाही शेण करून टाकलं होतं. शेणा सोमया विशेष नाही रत्नात उंडेया काही नेहमीचे भेदू आणि रत्न आणि हुंडा याच्यामध्ये काहीही भेद तो करत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी शेण सोनं रत्न आणि हुंडा एवढे चार शब्द घेतले. घरा येवो हा स्वर्ग का वरी पड वाघ तरी आत्मबुद्धीची भंग करा नव्हे. स्वर्गाच्या प्राप्तीची शक्यता निर्माण होणं किंवा वाघ येणं का वरी पडो वाघ. वाघ दिसणं म्हणजे काय? आपल्या केंद्रातले जे ग्रहस्थ सांगत होते ते त्या ताडोबा जंगलात गेलेले आणि फिरत फिरत दूर गेल्यानंतर जरा जास्तच तालावाचं वाटलं ते चालले आणि एका उंचवट्यापाशी आले आणि एकदम थक्क झाले कारण खाली काहीच एकदम दरी सरळ जवळपास 20 फूट खाली एकदम एक नदीच वाहती आणि त्यांनी पाहिलं की त्या ताकळावर एक वाघ झोपलेला होता. नदीचं प्रवाह वगैरे तोंड करून पाय पसरून एक वाघ झोपलेला होता आणि तशी त्याला चाहूल लागली व्याजी गरती ती व्याघ्रा ज्याची ग्रहणेंद्रिय अत्यंत उत्तम असतात तीक्ष्ण असतात. ते म्हणाले की त्यांनी क्षणभर मान वळून पाहिलं 20 फूट वर होतो पण असं पाणी पाणी अंदाज कसं होतं ते झालं की हाता उठतो की काय. त्यांनी पाहिलं आणि परत मान घेऊन असं झोप घेतला. ते म्हणाले एवढी धूम ठोकली तिथून ते घरा गेलोपा स्वर्ग का वरी पडो वाघ. आपल्या पेशवे पार्कमध्ये एक वाघ पिंजऱ्याचं दार उघडं राहिल्यामुळं बाहेर पडला. 7-8 वर्षापूर्वी पेपरमध्ये केवढी रंगून बातमी आली ती आपल्या सगळ्यांना आठवत असेल. तो तिथून तो चढून गुजराणी जिल्ह्यातले तिथं आला आणि अचानक लोकांना समजलं की वाघ सुटला आहे. बळाबळ निर्मनुष्य झालं. ते सेवक होते, ते सेवक त्यांना कसा आता त्याला पिंजऱ्यात आणण्याचा प्रश्न पडला. परत मध्ये आत आले. बांबूने आत तयार केला, तो टाकला आणि तो बरोबर बसला. त्याच्या डोक्यातून आणि एक पाय त्याचा सापडला आणि मग सगळ्यांनी मिळून जोरात ओढायचं ठरवलं. म्हणून जोरात ओढताना त्यांनी अशी एकदम गडगडीत ओढली तर सगळे परत घ्यायचं अशी माझी रंगून कथा आलेली. पण हा पुन्हा तिथे यायचं चाललंय. तरी आत्मबुद्धीचे भंग करणार नव्हते, आत्मबुद्धी भंग पावत नाही. पाणी व्याकरणाचं पाठ घेत होते आणि व्याकरणाचा पाठ घेत असताना ते पाठ शिकवत होते की ज्याची घाणेंद्रिय अत्यंत तीक्ष्ण आहे तो व्याकरण आणि खरंच वाघ समोर आला. तर पाणी मोठ्या आनंदाने सांगतात की हवगा हवगा तो वाघ. सगळे शिष्य पळून गेले. पाणीवर वाघाने झडप घातली आणि पाणींना मारलं वाघाने खाऊन टाकलं. पण विनोबा म्हणतात त्या व्याकरणाशी ते इतके एकरून झालेले होते की तो वाघ पाहून त्यांना आनंद झाला. अरे मी शिकवत होतो तो हा वाघ बघा बघा. त्यांना तो वाघ इतका अडमसत वाटला पण त्या वाघाला कसं कळत नव्हतं तरी पाणीजींना खाल्लं. पाणीजींचा असा आनंद झाला. निवडले न पवळे जळी नाही न विरुणे. निवडला आहे का हा शब्द चांगला नाही म्हणजे मारून टाकला की न उपवडे तो जिवंत राहत नाही मारून टाकल्यानंतर. जळी नाही बीज जर जळलं किंवा जाळलं तर न विरुणे. साम्य बुद्धी न ओढे तयापरी देव बुद्धी जळली आता त्याची समत्व बुद्धी मोडत नाही. मला वाटतं घड्याळ बदल करून हा ब्रह्मा ऐसे स्थितो त्या नीच भगवानी निंदितो परी निर्णय जळो निझो राखून दिले. राख जशी आता परत जळत नाही परत निझवायला लागत नाही तसं तुम्हीचं स्तवन करा ब्रह्मा म्हणून मोठी स्तुती स्तवन करा. तो जागच्या जागी असतो का नीच म्हणून निंदितो तैसी निंदा आणि स्तुती नये कोणीची व्यक्ती नाही अंधारेचा वाकी सूर्याची. ईश्वर म्हणून पूजीला तर चोरू म्हणून गांधीला वृषदची वेढीला केला राहो का सुरूर पासी आले अथवा वैरी बरोबरे झाले तरी नेणे राती पाहले ते देवी साधी ऋतू येता आकाशे लिंपीचे चिन्हा जैसे तेवी वैषम्य माणसे जाणीचे ना. आणि कधी एकू पाही आचारू तयाच्या ठाई तरी व्यापारासी नाही झाले दिसे. आचार तर दिसतो पण व्यापाराच्या वेळेला अभिमान दिसत नाही. सर्वारंभा उटकले प्रवृत्तीचे तेथ मावळले. आरंभ करण्याची जी प्रेरणा असते ती प्रेरणा ही प्रवृत्ती त्याच्या ठिकाणी मावळून मी आरंभ करणार अशी प्रेरणा त्याच्या ठिकाणी नाही असं होतं. जळती का कर्मफळे ते तो आधी दृष्टा दृष्टाचे निनावे किह आणि स्वर्ग भावची जीवी नुगवे. म्हणजे इथले भोग आणि इथले कमी पडतात म्हणून स्वर्गातले भोग याच्याविषयी भावची जीवी नुगवे सेवी जे का स्वभावे पैठे होय. जे सहज प्राप्त होतं ते तो सेवनही करतो. सुखे ना शिणे तो सुखावत नाही शिणत नाही पाषाणुका जेणे माने तैसी सांगली मांडी मने वर्जिली असे. त्याग आणि स्वीकार करणारं मनच त्याने टाकून दिलेलं असतं. आता किती हा विस्तारून जाण्याचा आचारू दयाते तोची साचारू गुणांतून गुणांते अतिक्रमणे घडे उपाय देणे तो आता ऐक म्हणे श्रीकृष्ण नाथू. आता या गुणांचं अतिक्रमण ही झाली लक्षणं गुणांची. पण या गुणांना ओलांडायचं कसं त्याचा उपाय काय तो आता ऐक म्हणे श्रीकृष्ण नाथू. श्रीकृष्ण नाथ असं म्हणतात. कि ओ उपाय बताए का माम चलो अभिचारे न भक्ति योगे न सेवते सगुणान समी एकता ब्रह्म क्रिया कल्पते हाई समय अतिशय महत्वाच् श्लोक अपन तुम्हारे बहुत हरिओम
Thank you.